बाप बावीहो जिंदगी में कड़े रस्ते ते हलंदव यसुअ बिन रस्तन जो जिक्र कयो एक कुशादो ए बो सोड़ो कुशादो रस्तो बुराइन जो रस्तो आहे ते हुंदे बे हर को मानू उन्हीं रस्ते ते हलन लाय तैयार आहे चालाए जो उहो आसान आहे पर इहो रस्तो मौत तरफ वञे थो पर जेकॾहिं को शख्स यसुअ ते ईमान आणे थो ऐं संदसि हुकमनि ते हले थो त उहो कुशादो रस्तो छॾे सोड़े रस्ते ते हलणु शुरू करे थो सोड़ो रस्तो अबदी ज़िंदगीअ तरफ़ वञे थो जेका ख़ुदा वटि आहे छा तव्हां यसुअ ते ईमान आणणु चाहियो था हर शख़्स खे पंहिंजे लाइ हिकु न हिकु राह इख़्तियार करणी पवंदी पोइ हू चाहे कुशादी राह ते हले या सोड़ी राह ते।